chinimandi.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकांच्या जीवनात गोडवा आणला। या शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही। सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं। मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभात ठाकरे बोलत होते। यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री जयंत पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे, कल्लाप्पांना आवाडे, शिवाजीराव देशमुख आणि विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी उपस्थित होते। ठाकरे म्हणाले, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली। यापुढील टप्प्यात 2 लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सन्मान योजना आणली जाईल। ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं।